त्याच्यानंतर आपली मदर फार पुढे गेलेली आहे. पोवाडे मृतप्राय स्थितीत झाले असं जरी समजलं जात असलं तरी माझ्या मताप्रमाणे ते एक इतकं उत्कृष्ट माध्यम आहे की आज सुद्धा या माध्यमाच्या द्वारा आम्ही आमचे विचार सामान्य जनतेपर्यंत नेऊ शकतो. आणि ह्याचे काही उदाहरणं मी आता आपल्या पुढे ठेवणार आहे. 30-35 वर्षापूर्वी म्हणजे महायुद्ध दुसरं महायुद्ध झालं त्यावेळेला पहिल्यांदा ज्यावेळेला रेशनिंग आपल्या देशात आलं त्यावेळेला ते अतिशय जाचक होतं. आणि ह्याच्याबद्दलची जनतेची आणि शहराची प्रतिक्रिया एक रेशनिंगचा पोवाडा म्हणून आहे त्याच्यात व्यक्त केलेली आहे. याच्या रेकॉर्डसुद्धा निघाल्या होत्या अनेक खपल्या. आज हा पोवाडा आपल्या पुढे सादर करायचं कारण एवढंच की त्याच्यात व्यक्त केलेलं वर्णन हे इतकं तंतोतंतच काय पण त्याच्याहूनही परिस्थिती आज गंभीर झालेली आहे. आणि एक म्हणून आठवण म्हणून आपल्या पुढे हा पोवाडा मी सादर करत आहे. काय बिट्या माझ्या सांगू रेशनिंगची, अरे रेशनिंगची पोटाला पोट भर मिळण्याची. चहाला साखर नाही, चहाला साखर नाही, पोटाला भाकर नाही, वेळ आली उपाशी मरण्याची. रॉकेल नाही चिमणीला, घासलेट नाही चिमणीला, गरीब तुकडा त्या सारा वेळ आली अंधारात बसण्याची. आओ वेळ आली अंधारात बसण्याची. नफेबाजी वाढली फारण, एकेकाचे करी चार. नफेबाजी वाढली फारण, एकेकाचे करी चार. पैशाला जागा नाही ठेवण्याची. सरकारला आली दया, लायसन्स दिलंय दुकानाला, चोरी माल विकण्याची. लाईन लागते दुकानाशी, लाईन लागते दुकानाशी, बायका पोर त्यात खाशी, मजुरी ही उडते मजुरांची. उन्हात लोक उभा सारा, पाऊ उन्हात लोक उभा सारा, गर्दी चेंगरून किते गेला, दाणादाण होते साऱ्या जनतेची.
आता बोला दुकानात माल नाही विकण्याची.
सारा दिवस फुकट गेला, सारा दिवस फुकट गेला, संध्याकाळी घरी आला बायका पोर उपाशी त्या दिवशी. एकादशी घडली त्या दिवशी. मोठ्या शहराला, मोठ मोठ्या शहराला, रेशनिंग दुकानवाला खेडोपाडी दई ना हो जनतेची. असा असा प्रकार जेथे तेथे असा प्रकार जेथे तेथे फोन वाली आज येते शाहिराचा अनुभव कवनासे मजा सांगू रेशनिंगची अरे रेशनिंगची पोटाला पोट भर मिळण्याची पोटाला पोट भर मिळण्याची पोटाला पोट भर मिळण्याची।